विविध भारती पुणे, विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्हा परिषद आणि सह्याद्री देवराई फाउंडेशननं खेड तालुक्यातील धानोरी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चला सावली पेरूया या विशेष कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच केलं होतं. विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाबाबत आदराची भावना निर्माण करणं, त्यांच्यात पर्यावरण संवर्धनाचा संस्कार पेरणं हा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात सह्याद्री देवराई फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केलं. कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी अशी सूचना सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांनी आज केली. शौर्यदिन सोहळ्याच्या अनुषंगानं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती साणभोर यांच्या नेतृत्वाखाली स्वीप कार्यक्रमाअंतर्गत व्यापक मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे. याअंतर्गत चिखली येथील संतपीठ परिसरात मतदानाची दिंडी काढण्यात आली. प्रत्येक मतदारानं मतदान करणं हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरली जाणारी ईव्हीएम यंत्र आणि निवडणूक अनुषंगिक साहित्य बीड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यातून काल पिंपरीमध्ये सुरक्षितरित्या आणण्यात आलं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या सुसज्ज स्ट्रॉंग रूममध्ये ही सर्व ईव्हीएम यंत्र सुरक्षित ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पुण्यासह राज्यातील विविध महापालिकांमध्ये आम आदमी पक्ष महाविकास आघाडी समवेत निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे लढवणार असल्याचं पक्षानं जाहीर केलं आहे. आम आदमी पक्ष पुण्यात 100 अधिक उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितलं. आपनं पुण्यात 41 उमेदवारांची घोषणाही केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमवेत महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याची चर्चा संपुष्टात आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांची जागा वाटपासंबंधी बैठक झाली. या बैठकीमध्ये प्राथमिक स्तरावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीनही पक्षांना प्रत्येकी 50 तर महाविकास आघाडीतील समविचारी मित्रपक्षांसाठी 15 जागा देण्याचं ठरवण्यात आलं आहे असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन आज आघाडीचे उद्योजक गौतम अदानी यांच्या उपस्थितीत झालं. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असलं तरी कलांच्या माध्यमातून जीवन जगण्याची उमेद मिळते. कलेच्या साधनेतून आपलं व्यक्तिमत्वही प्रगल्भ होत जातं असं प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री डॉ संगीता बर्वे यांनी आज पुण्यात केलं. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार कवयित्री गझलकार प्राजक्ता पटवर्धन यांना आज बर्वे यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. अभिनेते किरण यज्ञोपवीत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. भाऊसाहेब पाटणकर यांची गझल म्हणजे जीवनाविषयीचं सखोल चिंतन आहे असं मत किरण यज्ञोपवीत यांनी व्यक्त केलं. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून सुमारे 110 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी वाढल्यानं हिरवी मिरची आणि सिमला मिरचीचे भाव वाढले आहेत. पालेभाज्यांची आवक चांगली असून जवळपास सर्वच पालेभाज्यांच्या भावात 10% घसरण झाली आहे. थंडीमुळे फळबाजारात लिंब आणि कलिंगड या रसाळ फळांना मागणी नसल्यानं दर खाली आले आहेत. फुलबाजारात सध्या मंदीचं वातावरण असून जवळपास सर्वच फुलांच्या भावात निम्म्यानं घसरण झाली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज 10 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उद्याही किमान तापमान साधारण असंच राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.